चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान इम्रान सरकारच्या कार्यकाळात साखरेच्या किमतीत वाढ। जेव्हापासून पाकिस्तानमध्ये नवे सरकार आले आहे तेव्हापासून महागाईच्या दरात मोठी वाढ झाली आहे। देशामध्ये साखरेच्या किमतीत ही मोठी वाढ झाली आहे। पंतप्रधान इम्रान खान आणि कॅबिनेट सदस्यांना 6 ऑक्टोबरला आयोजित बैठकीमध्ये सांगण्यात आले होते की सध्याचे सरकार जे ऑगस्ट 2018 सत्तेत आले आहे या कार्यकाळात साखरेच्या किमतींमध्ये 73% वाढ झाली आहे। ऑगस्ट 2018 साखरेची किंमत 55.84 रुपये प्रति किलो होती आणि सप्टेंबर 2020 अखेरपर्यंत ही वाढून 96.62 रुपये प्रति किलो झाली आहे। याचा फटका नागरिकांना बसला आहे। योजना विकास आणि विशेष मंत्री असद उमर यांनी संवेदनशील मूल्य संकेतक SPI कडून मापण्यात आलेल्या उच्च महागाई दरावर कॅबिनेट सदस्यांचे लक्ष केंद्रित केले, खास करून खाद्यपदार्थांच्या किमतीकडे।